नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांतल्या 50 जिल्हा पंचायत मतदारसंघा खातीर 20 डिसेंबराक मतदान जातले. वेंचणुकेची आचारसंहिता आयज सावन लागू जाल्या. इफ्फीतल्या रोमटामेळ सर्तीचो निकाल जाहीर जावन फोंडेच्या सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपय आगापूर पंगडाक 3,00,000 पयले इनाम फावो जाला. राज्यांत मुळाव्या शेतकरी क्रेडीट सोसायटीचो आंकडो वाडपासयत तांकां वेवसायीक मळार नवे उपक्रम सुरू करपाक मेळटले. आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. पुराय खबरो. गोंयांतल्या 50 जिल्हो पंचायत मतदारसंघा खातीर 20 डिसेंबराक मतदान जातले. वेंचणुकेची आचारसंहिता आयज सावन लागू जाल्या अशें राज्य वेंचणूक आयुक्त मिनिन डिसोझा हांणी सांगले. राज्य वेंचणूक आयुक्त मिनिन डिसोझा हांणी पत्रकार परिशदेन वेंचणुकेचें वेळापत्रक जाहीर केलें. 1 ते 9 डिसेंबर मेरेन अर्ज भरपाची मुजत आसतली. 10 डिसेंबराक अर्जाची छाननी जातली. 11 डिसेंबराक अर्ज फाटीं घेवपाची तारीख आसतली आनी त्याच दिसा दनपारां उमेदवाराची वळेरी जाहीर करतले. 20 डिसेंबराक मतदान जातलें आनी 22 डिसेंबराक निकाल जाहीर जातलो. 1 ते 9 डिसेंबर सकाळी 10 ते दनपारां 1 वरां मजगतीं वेंचणुके खातीर अर्ज दवरपाक मेळटले. हो अर्ज भरपाचो काळ 7 दिसां खातीर आसतलो. 3 डिसेंबर ही भौशीक सुटी आनी 7 डिसेंबर आयतार आशिल्ले कारणान ह्या दिसा अर्ज करपाक मेळचे ना अशें डिसोझा हांणी स्पश्ट केला. 10 डिसेंबराक सकाळी 10 ते दनपारां 3 वरां मजगतीं उमेदवाराची चाचपणी जातली. 11 डिसेंबर सकाळी 10 ते दनपारां 2 वरां मजगतीं उमेदवाराक आपले अर्ज फाटीं घेवपाक मेळटले. त्याच दिसा दनपारां 2 वरां उपरांत रिंगणांत आशिल्ले उमेदवारी वळेरी जाहीर करतले. 20 डिसेंबराक सकाळी 8 ते सांजे 5 वरां मजगतीं मतदान जातले. 22 डिसेंबराक मतमेजणी जातली जावन निकाल जाहीर जातलो. आचारसंहितेची कार्यवळेचेर नदर दवरपा खातीर आयोगान गोंयटे पंगड आनी स्थीर पाळत पंगडाची वेवस्था केल्या.
स्टेट इलेक्शन कमिशन हेरबाय डिक्लेअर्स द इलेक्शन शेड्यूल फॉर द एन्सुइंग जिल्हा पंचायत इलेक्शन 2025 एज फॉलोज. रिसीट ऑफ नॉमिनेशन विल बी फ्रॉम 1st, दिस इज अ मंडे, टू 9 डिसेंबर 10 AM टू 1 PM. 7 डेज एक्सेप्ट 3rd December बींग अ पब्लिक हॉलिडे, 7 December बींग अ संडे. स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन विल बी डन ऑन 10, दिस इज वेनेसडे. 10 AM ऑनवर्ड स्टिल स्क्रुटिनी इज कम्प्लीट. विड्रॉल ऑफ कैंडिडेचर विल बी ऑन 11 December. लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट्स विल बी पब्लिश्ड ऑन 11 December. द डेट ऑफ पोल एज ऑलरेडी सेट 20th December. टाइमिंग इज फ्रॉम 8 AM टू 5 PM. डेट ऑफ काउंटिंग इज 22nd December 8 AM till counting is completed. The model code of conduct comes into force from today, the immediate effect, and shall be applicable in all the areas under the
इफ्फीतल्या रोमटामेळ सर्तीचो निकाल जाहीर जावन फोंडेच्या सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपय आगापूर पंगडाक 3,00,000 पयले इनाम फावो जाले. श्री शांतादुर्गा बाबरेश्वर युवक संघ कळंगूट हांकां 2.5 लाखाचे दुसरे, जाल्यार श्री पाईक देव शिगमोत्सव समिती सांगे हांगा 2,00,000 रुपयाचे तिसरे इनाम फावो जाले. ही सर्त 21, 25 आनी 26 नोव्हेंबराक जाल्ली. अंदू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उक्तावण वेगळे तरेन जाले. शिगमो आनी कार्निवलाची झलक प्रदर्शित करून पोरणे सचिवालय ते मनोरंजन संस्थेच्या इमारती मेरेन चित्ररथ मिरवणूक जाली. कांय पंगडांनी गोंयची संस्कृती आनी वेगवेगळ्या कलेचे सादरीकरण केल्ले. हातूंत आयोजकांनी इनामां दवरिल्लीं. राज्यांत मुळाव्या शेतकरी क्रेडीट सोसायटीचो आंकडो वाडपासयत तांकां वेवसायीक मळार नवे उपक्रम सुरू करपाक मेळटले. 2029 मेरेन गोंयच्या दरेक गांवांत शेतकरी क्रेडीट सोसायटी जातली. तशेंच जनऔषधी केंद्र, गॅस एजन्सी, पेट्रोल वा डिझल विक्री अशे वेवसाय करपाची संद तांकां मेळटली. ही उद्दिश्टां साध्य करपा खातीर सहकार खात्यान तरेकवार खात्याच्या अधिकाऱ्याची समिती स्थापन केल्या. हे समिती ची अधिसुचोवणी जारी जाल्या. राज्याच्या सगळ्या पंचायत वाठारांनी उण्यान उणी 1 तरी शेतकरी सोसायटी वा क्रेडीट सोसायटी आसपाक जाय. ताचो वेव्हार वाढपाक जाय अशें केंद्रीय सहकार मंत्रालयाचें धोरण आसा. ह्या धोरणाची कारवाय गोंयांत लेगीत सुरू जातली अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सहकार सप्तका वेळार स्पश्ट केल्लें. सहकार सचिवाच्या फुडारपणाखाला समन्वय समिती स्थापन जाल्या. गोरवां पोसपी खात्याचे सचिव, नुस्तेमारी खात्याचे सचिव, नागरी पुरवण खात्याचे सचिव, पंचायत भलायकी, वीज, नाबार्डचे सरवेवस्थापक, पंचायत खात्याचे मुखेली, नागरी पुरवण खात्याचे मुखेली, सहकार भारतीय अध्यक्ष, गोवा बागायतदार सहकारी संस्थेचे अध्यक्ष समितीचे वांगडी आसात. वेंचणूक वळेरेंतल्या खाशेलो सघन सुदारण म्हळ्यार SIR दुसऱ्या पावड्यार 93.53% मतदारांक गणना फॉर्म वाटल्यात अशें वेंचणूक आयोगान सांगला. आतां मेरेन 50,53,00,000 चड मतदारांक गणना फॉर्म वाटल्यात, तशेंच वट्ट 40,00,000,000 अर्जांची डिजिटायझेशन केलां अशें आयोगान स्पश्ट केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 128वो भाग आसा. आकाशवाणी आनी दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, एअर न्यूज वेबसाईट आनी न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच एअर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेरूय ताचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणीचेर हिंदी प्रसारणा उपरांत रोकडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत जातली. बीएसएफ म्हळ्यारूच शीम सुरक्षा दळाच्या स्थापणुकेक आयज 60 वर्सां पुराय जातात. त्या निमतान बीएसएफ जम्मू फ्रंटियरचे निरीक्षक जनरल शशांक आनंद हांणी जम्मू काश्मीरांत पत्रकार परिशद घेतली. शिमो सुरक्षीत दवरपाक आनी आतंकवाद्या आड कारवायो करपाक बीएसएफचो व्हड वांटो आसा अशें तांणी ह्या वेळार सांगले. पहलगाम हल्लो आनी ऑपरेशन सिंदूर सारख्या घडणुकां मदीं बीएसएफान घेतिल्ले प्रभावी भुमिकेचो तांणी उगडास करून दिलो. बीएसएफ दळ वेवसायिकतेकडे वांगडाच शांतीकाय, दक्षताय आनी राष्ट्रीय सुरक्षा दिवपाक वचनबद्ध आसा अशें तांणी मुखार सांगले. भौशीक भलायकी सुरक्षा घटमूट करपाचे दिखेन व्हड उडी घेवन भारत कृत्रीम बुद्धिमत्ता, रियल टायम डेटा विश्लेषण, डिजिटल बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म सारखेल्या अत्याधुनीक तंत्रगिन्यानाचे एकत्रीकरण करून पारंपारीक गुप्तहेर पद्दतींतल्यान अदमास मॉडेलान आपले रोग निदान पद्दतीचेर रुपांतर करपाचे आसात. ह्या प्रतिमानातल्या बदलाक लागून देशाची रोग वळखुपाची तांक खूप वाढटली. NCDS म्हळ्यार नॅशनल सेंटर फॉर डिजिटल कंट्रोलाच्या म्हणण्या प्रमाण AI आधारित इव्हेंट पळोवणी प्रणाली पयलीच एकत्रीत भलायकी माहिती मंचा खाला वावरता. आकाशवाणी न्यूज संचालक NCDC कडेन उलयताना प्राध्यापक रंजन दास हांणी सांगले की AI चालींत पळोवणी आनी तंत्रज्ञान सक्षम रॅपिड रिस्पॉन्स यंत्रणेचे एकीकरण भलायकी सुरक्षा बदलपाचे उतर दिता. वेळार रोगाचे निदान जाल्ल्यान हजारांनी लोकांचो जीव वाटोवपाची ताक मेळटली. गोवा राज्य टेनीस असोसिएशनान खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयाच्या जोडपालवान राज्यस्तरीय शालेय पावड्यार मुळावो टेनीस उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमा खाला शाळेतल्या विद्यार्थ्यांक टेनीसचे प्रशिक्षण पावड्या पावड्याचेर दितले. प्रगती प्रमाण युवा खेळगडे टप्पो पार करतले अशें गोवा राज्य टेनीस संघटनेचे सचिव सचिन दुकळे हांणी सांगला. हो महत्वाकांक्षी उपक्रम उत्तर आनी दक्षिण गोंयच्या दरेक 10 मेळून 19 शाळांनी राबोवपाचो विचार आसा. ताचो फायदो सुमार 200 युवा खेळगड्यांक जातलो अशें श्री दुकळे हांणी सांगला. गोंयचे IAS अधिकारी संजीव गडकर हांची येवपी UIPM जागतीक पेंटेथलॉन, बायथल, ट्रायथल, लेझर रन सर्ती खातीर भारतीय संघाचे पथक मुखेली म्हण नेमणूक जाल्या. ही सर्त 9 ते 14 डिसेंबर ह्या काळांत दक्षिण आफ्रिकेतल्या मॉसेस बे हांगा जातली. भारताचो 77 खेळगड्यांचो पंगड सर्ती खातीर वतलो. ह्या पंगडान गोंयचो बाबू गांवकर आनी उद्देश माजीक हांचो आसपाव आसा. हवामान. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 32 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें तापमान 20.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. मुरगांवां चडांचड तापमान 32.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें तापमान 21 डिग्री सेल्सियस नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयातल्या 50 जिल्हो पंचायत मतदारसंघा खातीर 20 डिसेंबराक मतदान जातलें. वेचणुकेची आचारसंहिता आयज सावन लागू जाल्या. इफ्फीतल्या रोमटामेळ सर्तीचो निकाल जाहीर जावन फोंडेच्या सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपय आगापूर पंगडाक 3,00,000 पयले इनाम फावो जाला. राज्यांत मुळाव्या शेतकरी क्रेडीट सोसायटीचो आंकडो वाडपा सयत तांकां वेवसायीक मळार नवे उपक्रम सुरू करपाक मेळटले. आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत देशवासियां कडेन आपले विचार मांडटले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.